टॉम एक लड़का है।
टॉम इस्ट एन यूंगे।
वो फार्म जाता है।
Er geht zur Farm.
उसका दादा एक बड़ा खेत है।
Sein Opa hat einen großen Bauernhof.
वहाँ कई जानवर हैं।
Dort sind viele Tiere.
टॉम गायें और मुर्गियाँ देखता है।
Tom sieht Kühe und Hühner.
वे खुश जानवर हैं।
Sie sind glückliche Tiere.
टॉम जानवरों के साथ खेलता है।
Tom spielt mit den Tieren.
वो एक मुर्गी को खिलाता है।
Er füttert ein Huhn.
सूर्य चमक रहा है।
Die Sonne scheint.
टॉम खेत में अच्छा महसूस करता है।
Tom fühlt sich gut auf dem Bauernhof.
वो अपने दादा से प्यार करता है।
Er liebt seinen Opa.
टॉम जानवरों को अलविदा कहता है।
Tom sagt den Tieren Lebewohl.
वो फार्म को खुशी से छोड़ता है।
Er verlässt den Bauernhof glücklich.
यह एक मजेदार दिन था।
Es war ein lustiger Tag.
परिवार शनिवार को समुद्र तट गया।
Die Familie ging am Samstag zum Strand.
उन्होंने एक बड़ा टोकरा भोजन के साथ पैक किया।
Sie packten einen großen Korb mit Essen.
समुद्र तट पर उन्होंने नीला समुद्र देखा।
Am Strand sahen sie das blaue Meer.
बच्चे खुशी से पानी की ओर दौड़े।
Die Kinder liefen glücklich zum Wasser.
वे चारों ओर छिपकली और साथ में हंसे।
Sie planschten herum und lachten zusammen.
बाद में उन्होंने एक रेत का महल बनाया।
Später bauten sie eine Sandburg.
ये बहुत लंबा और चौड़ा था।
Es war sehr hoch und breit.
उन्होंने खोल और एक ध्वज जोड़ा।
Sie fügten Muscheln und eine Flagge hinzu.
सूरज शाम को अस्त होने लगा।
Die Sonne begann im Abend zu sinken.
परिवार ने अपने सामान पैक किए घर जाने के लिए।
Die Familie hat ihre Sachen gepackt, um nach Hause zu gehen.
वे सभी एक महान दिन साथ थे।
Sie hatten alle einen großartigen Tag zusammen.
हाल के वर्षों में खेल प्रबंधन में प्रौद्योगिकी का समावेश ने उद्योग को बदल दिया है।
In den letzten Jahren hat die Integration von Technologie im Sportmanagement die Branche transformiert.
Player Analytics से लेकर Fan Engagement तक खेल का हर पहलू क्रांतिकृत हो रहा है।
Von Spieleranalysen bis hin zu Fan-Engagement, jeder Aspekt des Spiels wird revolutioniert.
Data-चालित निर्णय अब प्रबंधकीय रणनीतियों के अग्रभाग पर हैं।
Datengetriebene Entscheidungen stehen jetzt im Vordergrund von Managementstrategien.
कोच उन्नत सॉफ्टवेयर का उपयोग करते हैं ताकि खिलाड़ी के प्रदर्शन मैट्रिक्स का विश्लेषण कर सके।
Trainer verwenden fortschrittliche Software, um Leistungsmetriken der Spieler zu analysieren.
ये टीमों को व्यक्तिगत आवश्यकताओं के आधार पर प्रशिक्षण कार्यक्रम को अनुकूलित करने की अनुमति देता है।
Dies ermöglicht es den Teams, Trainingsregime basierend auf den individuellen Bedürfnissen anzupassen.
इसके अलावा सोशल मीडिया एनालिटिक्स फैन भावना का आकलन करने में मदद करता है, सीधे फीडबैक लूप बनाते हुए।
Darüber hinaus helfen Analysen der sozialen Medien dabei, die Stimmung der Fans zu erfassen und einen direkten Feedback Loop zu erstellen.
इस तरह के डेटा संगठनों को खेलों के भविष्य को आकार देने के लिए सशक्त बनाता है।
Solche Daten befähigen Organisationen, die Zukunft des Sports zu gestalten.
अतिरिक्त उभरती प्रौद्योगिकियां जैसे आभासी वास्तविकता और संवर्धित वास्तविकता प्रशंसक अनुभवों को बढ़ा रही हैं।
Darüber hinaus verbessern aufkommende Technologien wie virtuelle Realität und erweiterte Realität die Fanerlebnisse.
Stadien अधिक इंटरैक्टिव होते जा रहे हैं, प्रशंसकों को कार्यक्रमों के दौरान सक्रिय रूप से भाग लेने के लिए आमंत्रित कर रहे हैं।
Stadien werden zunehmend interaktiver und laden Fans ein, aktiv während der Veranstaltungen teilzunehmen.
इसके परिणामस्वरूप फैन वफादारी पहले से कहीं अधिक मजबूत है, समर्थक भाग लेने के लिए उत्सुक हैं।
Als Ergebnis ist die Fanloyalität stärker denn je, mit Unterstützern, die begierig sind teilzunehmen.
खेल प्रबंधन का भविष्य आशाजनक प्रतीत होता है, जिसे प्रौद्योगिकी और नवाचार द्वारा प्रेरित किया गया है।
Die Zukunft des Sportmanagements erscheint vielversprechend, angetrieben von Technologie und Innovation.
एक समय की बात है, एक लड़की थी जिसका नाम लिली था।
Es war einmal ein Mädchen namens Lily.
वो प्रकृति से प्यार करती थी और पर्यावरण की रक्षा करना चाहती थी।
Sie liebte die Natur und wollte die Umwelt schützen.
एक दिn उसने अपने स्कूल के बाहर एक बड़े कूड़े का पहाड़ देखा।
Eines Tages sah sie einen großen Berg aus Müll außerhalb ihrer Schule.
लिली देखकर हैरान थी कि इतनी मात्रा में कचरा है।
Lily war schockiert, so viel Abfall zu sehen.
उसने अपने स्कूल में एक पुनर्चक्रण अभियान शुरू करने का निर्णय लिया।
Sie beschloss, eine Recycling-Kampagne an ihrer Schule zu starten.
उसने जागरूकता बढ़ाने के लिए पोस्टर बनाए।
Sie machte Plakate, um das Bewusstsein für Recycling zu schärfen.
Lily ne bhi apni sahpathiyon aur shikshakon se baat ki.
Lily sprach auch mit ihren Klassenkameraden und Lehrern.
Usne apne vichar saajha kiye jo apshisht ko kam karne ke bare mein hain.
Sie teilte ihre Ideen zur Abfallreduzierung.
Kai chhatron ne usse sehmati vyakt ki aur abhiyan mein shamil ho gaye.
Viele Studenten stimmten ihr zu und schlossen sich der Kampagne an.
Jald hi, school ne adhik samagri ka punarchakran shuru kiya.
Bald begann die Schule, mehr Materialien zu recyceln.
Lily apne kaam par garvit thi aur parinamon se khush thi.
Lily war stolz auf ihre Arbeit und glücklich über die Ergebnisse.
Wo dusron ko grah ki parwah karne ke liye prerit karti rahi.
Sie inspirierte andere dazu, sich um den Planeten zu kümmern.
Benfica ne Portugali football mein ek angutha rakhkar shuruaat ki.
Benfica begann als Außenseiter im portugiesischen Fußball.
Nischay aur kathinai ke saath, unhone lagataar match jeetna shuru kiya.
Mit Entschlossenheit und harter Arbeit begannen sie, ständig Spiele zu gewinnen.
Fans utsahit the, apne team ke liye har khel ka cheering kar rahe the.
Die Fans waren begeistert und feuerten ihr Team bei jedem Spiel an.
Jaise jaise season aage bada, Benfica league mein unchai par chadh gayi.
Als die Saison fortschritt, kletterte Benfica höher in der Liga.
Unki mehnat rang lai jab unhone championship jeeti.
Ihr harter Arbeit hat sich ausgezahlt, als sie die Meisterschaft gewannen.
Yeh vijay keval ek meel ka patthar nahi thi, yeh unke samarpan ka prateek tha.
Dieser Sieg war nicht nur ein Meilenstein, er war ein Symbol ihres Engagements.
Isne Benfica mein football khiladiyon ki agli peedhi ko prerit kiya.
Es inspirierte die nächste Generation von Fußballspielern bei Benfica.
Club ne uthna jari rakha, Portugali football par kai varshon tak prabhutva banaye rakha.
Der Club setzte seinen Aufstieg fort und dominierte jahrelang den portugiesischen Fußball.
Ek yug mein jo tezi se vaishvikaran aur takniki pragati dwara paribhashit kiya gaya hai, naitik upbhoktavad ka avdharana pehle kabhi na dekhi gayi mahatv mili hai.
In einem Zeitalter, das durch rasante Globalisierung und technologische Fortschritte geprägt ist, hat das Konzept des ethischen Konsumverhaltens ungeahnte Aufmerksamkeit gewonnen.
Aaj ke upbhokta apni kharidari ke parinamon ke prati sthaniya aur vaishvik staron par yulayu jagruk hote ja rahe hain.
Die Verbraucher sind sich heute zunehmend der Auswirkungen ihrer Käufe auf lokaler und globaler Ebene bewusst.
Ye chetna vyaktiyon ko apni aadaton ka aalochnatmak mulyankan karne ke liye badhya karti hai, jo sthayi vikalpon ki aur badlav ko prerit karti hai.
Dieses Bewusstsein zwingt Einzelpersonen dazu, ihre Gewohnheiten kritisch zu bewerten, was einen Wandel zu nachhaltigen Entscheidungen anregt.
Aneko vikalpon ke saath jo unki ungliyon mein uplabdh hain, upbhokta keval trendy vastuon ko naitik utpadon se alag karne ki jatil duvidha ka samna karte hain.
Mit einer Vielzahl von Optionen, die ihnen zur Verfügung stehen, stehen die Verbraucher vor dem komplexen Dilemma, ethische Produkte von bloß angesagten zu unterscheiden.
Yeh vivek ke liye avashyakta upbhokta vikalpon ke naitik nihitarthon ko rekhankit karta hai jo vyaktigat prathamiktaon se bahut aage badhte hain.
Diese Notwendigkeit für Unterscheidung betont die ethischen Implikationen von Verbraucherentscheidungen, die weit über persönliche Vorlieben hinausgehen.
Jab upbhokta apni zimmedariyon se joojhte hain, to ve utpadan manakon aur naitik prathaon ko prabhavit karne ki shakti rakhte hain.
Während Verbraucher mit ihren Verantwortlichkeiten ringen, nutzen sie die Macht, Produktionsstandards und ethische Praktiken zu beeinflussen.
Iske alawa, upbhoktavadi ki yeh abhutpurv lehar sarvajanik zimmedari aur sthirta ke bare mein ek samvad ko prerit karti hai.
Darüber hinaus hat diese beispiellose Welle des gewissenhaften Konsumverhaltens einen Dialog über Nachhaltigkeit und unternehmerische Verantwortung angestoßen.
Samuhik kriya aur awaz ke madhyam se naitik upbhoktavad ke liye andolan pardarshita aur jawabdehi ke liye advocates karta hai.
Durch kollektives Handeln und Stimme setzt sich die Bewegung für ethischen Konsum für Transparenz und Verantwortlichkeit weltweit ein.
Antata, hum jo vikalp upbhokta ke roop mein banate hain, ve vyapak samajik paridrishya mein mahatvapurna badlav utpann kar sakte hain.
Letztendlich können die Entscheidungen, die wir als Verbraucher treffen, bedeutende Veränderungen in der breiteren gesellschaftlichen Landschaft auslösen.
Jaise hum aage badhte hain, sachet upbhokta hone ka mahatv kam karke nahi aanka ja sakta.
Wenn wir vorankommen, kann die Bedeutung von verantwortungsvollen Verbrauchern nicht hoch genug eingeschätzt werden.
इस प्रकार हमारे विकल्प हमारे निकटतम परिवेश से परे गूंजते हैं, न केवल हमारे अपने जीवन को प्रभावित करते हैं बल्कि भविष्य की पीढ़ियों को भी।
So resonieren unsere Entscheidungen über unsere unmittelbare Umgebung hinaus und beeinflussen nicht nur unser eigenes Leben, sondern auch das zukünftiger Generationen.
Besuchen Sie unsere App unter synapsenlingo.de.